विष्णुवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च शर्वाय च सितिकंठाय च नमः, कपर्दिने च व्युप्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च तधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेषुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्रियाय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
सर्व साधकांना विनंती आहे, आपण आधीच थोडं पुढे सरकून घ्या।
पतंजली महामुनींच्या योगसूत्रांनुसार चित्तवृत्ती क्रमाने शुद्ध होत होत संप्रज्ञात आणि पुढे असंप्रज्ञात समाधी लाभते। पतंजली महामुनी असं म्हणतात की चित्ताची क्रमाक्रमाने शुद्धी होते आणि नंतर प्रथम संप्रज्ञात समाधी प्राप्त होते आणि मग असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते। आणि पाठोपाठ ते म्हणतात की ईश्वर प्रणिधानाने देखील हेच होतं। ईश्वर प्रणिधानात्वा असं सूत्र आहे। त्यामुळे आपण जे सांगितलं त्याला ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती किंवा नामस्मरण हा पतंजलींनी पर्याय सांगितलेला आहे का असा प्रश्न विचारलेला आहे। पतंजलींच्या योगसूत्राचा विस्तार खूप झालेला जरी असला तरी मुख्यतः पहिल्या तीन सूत्रांमध्ये पतंजलींची सगळं योगशास्त्र सामावलेलं आहे। त्याच्यामध्ये अथ योगानुशासनम, आता योगाचं अनुशासन काय हे पाहू असं पतंजली महामुनी म्हणतात। योगस्तु चित्तवृत्ती निरोधः, चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग असं पतंजली महामुनी म्हणतात. आणि तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, चित्तवृत्तीचा निरोध झाल्यानंतर द्रष्टा स्वरूपस्थितीला प्राप्त होतो. ही तीन सूत्र फार महत्वाची आहेत. या तीन सूत्रांचं पुढे सगळं विवरण मोठा ग्रंथ म्हणजे या तीन सूत्रातूनच निघालेला ग्रंथ आहे. चित्तवृत्तीचा निरोध असं म्हटल्यामुळे चित्तवृत्ती कोणत्या किती प्रकारच्या आहेत हे सांगायला लागतं. म्हणून मग त्याच्यानंतर निरूपण पतंजलींचं सुरू झालं. ते सूत्रबद्ध आहे म्हणजे अतिशय छोटी छोटी वाक्य त्यांनी केलेली आहेत की त्याचा विस्तार किंवा विचार करण्यासाठी म्हणून भले भले मोठे 500-800 पानांचे ग्रंथ मंडळींनी लिहिलेले आहेत. अरे वृषाली तू आलीस. त्याच्यामध्ये वृत्ती पाच प्रकारच्या असतात असं पतंजली महामुनी म्हणाले. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. कारण योगस्तु चित्तवृत्ती निरोधः असं दुसरं सूत्र आलेलं होतं, त्यामुळं चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग असं पतंजली महामुनी म्हणतात. हा चित्तवृत्तींचा निरोध असणं हाही वृत्ती प्रकार आहे असं नकळत पतंजलींनी याच्यात स्पष्ट केलं. तसंच चित्तवृत्ती कोणकोणत्या असतात हे सांगणं आवश्यक होतं. म्हणून चित्तवृत्ती सात्विक, राजस, तामस म्हणजे मुळीच हालचाल न करणाऱ्या, ज्याला विक्षिप्त असं म्हटलेलं आहे, क्षिप्त म्हणजे सतत ज्याचं चलन चाललेलं आहे अशा राजस, आणि तामस म्हणजे मूढ ज्याच्यामध्ये विशेष काहीच येत नाही, एक बधीर झालेल्या चित्तवृत्ती, त्याच्यामध्ये चांगलं समजत नाही, वाईट समजत नाही, हिताचं समजत नाही, अहिताचं समजत नाही, अशा तामसी चित्तवृत्ती देखील असतात असं पतंजली महामुनी म्हणतात. त्याच्यामध्ये चित्तवृत्ती या प्रत्येकाच्याच ठिकाणी अशा प्रकारे तीन असतात असं कधी नसतं की एका व्यक्तीची ज्या चित्तवृत्ती आहेत त्या फक्त सात्विक आहेत, म्हणजे विक्षिप्त अशा आहेत, ज्या हालचाल अतिचंचल नाहीत अशा, असं कोणाचंच नसतं. त्या कधी वेगाने हालचाल करणाऱ्या असतात, तुलनेनी कधी कधी सात्विक भाव उचंबळून येतो तेव्हा त्या तितक्या वेगाने हालचाल न करता स्थिरतेकडे जाणाऱ्या असतात, आणि कधी कधी मूढता असते. जेव्हा चित्तवृत्ती या सात्विक असतात तेव्हा त्याला भगवत भजन करावं असं वाटतं, तेव्हा त्याला ग्रंथ वाचावेसे वाटतात, पारमार्थिक ग्रंथ वाचावेसे वाटतात, नामस्मरण करावं असं वाटतं, पूजा करावीशी वाटते. जेव्हा विक्षिप्त असतात तेव्हा तो गाडी काढतो, सिनेमाला जाऊन बसतो, बागेत जातो, भेळ खातो, काय काय करतो, मोठमोठ्या खेळण्यां मोठी माणसं बसतात, म्हणजे जी 50-50 फूट उंच पाळले जातात आणि खाली येतात याच्यात मोठी माणसंही जाऊन बसतात. मग ते असे पाळणे फिरतील, असे फिरतील, कसं काही असेल. आणि जेव्हा याच चित्तवृत्ती जरा सौम्य होतात, विक्षिप्त अशा होतात, तेव्हा तो प्रवचनाला येऊन बसतो, ज्ञानेश्वरी वाचतो, त्याला शांत चित्तवृत्तीमध्ये सुख असतं असं वाटायला लागतं। चित्तवृत्ती जर सतत हलणाऱ्या असतात तर क्रियाही तशाच असतात, त्याच्यात वखवख असते असं त्याच्या लक्षात येतं। असं असल्यामुळं सात्विकतेमध्ये जे सुख असतं, जो प्रकाश असतो म्हणजे ज्ञान असतं, त्या ज्ञानाकडे चित्तवृत्ती आकर्षित होतात आणि ज्ञानाकडे चित्तवृत्ती आकर्षित झाल्यामुळं तो भजन करतो, सद्ग्रंथांचं वाचन करतो, श्रवण करतो, नामस्मरण करतो। कधीतरी वाचून अथवा ऐकून त्याला डोळे मिटून आपल्या चित्तवृत्ती आवराव्यात असं देखील वाटतं, किंवा एकाच विचारावर तो एकाग्र होतो। चित्तवृत्ती आवराव्यात असं वाटतं तो निरुद्ध कराव्यात असं वाटतं, पण ते त्याला जमत नाही। पण एकाग्र करणं मात्र सात्विक चित्तवृत्तींना थोडं पटकन जमतं। मूढ आणि विक्षिप्त म्हणजे क्षिप्त राजस अशा चित्तवृत्ती एकाग्र होऊ शकत नाहीत। जेव्हा पूजेमध्ये एकाग्रता साधते अथवा नामस्मरणामध्ये एकाग्रता साधते अथवा भजन ऐकत असताना एकाग्रता साधते असं कधी कधी भाग्याने घडून येतं आणि त्यावेळेला त्या चित्तवृत्ती एकाग्र होतात आणि काही क्षण त्या थांबतात, निरुद्ध होऊन जातात। तेव्हा त्याला चित्तवृत्ती निरुद्ध होण्याचं सुख लाभतं। आपण इथं अनुभव मनोगत ऐकतो तेव्हा देखील एका देवळात मी गेलो होतो, देवाच्या समोर बसलो आणि अचानक देवाकडे एकटक पाहत असताना मनच थांबलं असं आपण कधी कधी ऐकलेलं आहे। खूप समाधान झालं आणि मग मला अशा प्रकारे मन थांबवणं म्हणजे ध्यान हे करावंसं वाटायला लागलं। हे जे प्रवचन ऐकताना, भजन ऐकताना, देवासमोर बसलेलं असताना, देवळात दर्शनाला गेलेलं असताना सात्विक चित्त एकाग्र होऊन निरुद्ध होण्याचा जो अनुभव त्याला येतो तो अनुभव सुखद असतो आणि हा अनुभव परत मिळवण्याच्या उद्योगाला तो लागतो। त्याला असं वाटतं की हे जर परत मिळालं तर किती बहार होईल, मजा होईल। त्यामुळं तो जाणून बुजून तशा प्रकारे चित्त निरुद्ध करण्याकरता एकाग्र करून निरुद्ध करण्याचा मागे लागतो आणि मग चित्त निरुद्ध म्हणजे अजिबात थांबलेलं, चित्ताचं अचित्त झालेलं असं घडतं। या प्रक्रियेमध्ये पतंजली महामुनींना असं सांगायचं आहे की मूढ चित्त जे आहे ते एकाग्र होत नाही, जे क्षिप्त चित्त आहे ते एकाग्र होत नाही, ते एकाग्र व्हायला असमर्थ असतं। पण जे सात्विक चित्त असतं, विक्षिप्त चित्त असतं, ते एकाग्र होतं। हा विक्षिप्त शब्द आपण मराठीत वेगळ्या अर्थाने वापरतो, तो डोळ्यासमोर घेऊ नका। विक्षिप्त म्हणजे जे हालचाल करत नाही ते, त्यामुळे मूढ चित्त आणि क्षिप्त चित्त हे कसं सात्विक होईल हे पाहण्याच्या मागं लागतो। पतंजली महामुनी इथं म्हटलं की चित्तवृत्ती क्रमाने शुद्ध होत, तर क्रमाने शुद्ध होत म्हणजे असं काही करावं की आपल्या चित्तवृत्ती अधिकाधिक काळ या सात्विक राहतील असं पाहावं, असं तो उद्मेखून म्हणजे मुद्दामहून ज्ञानपूर्वक समजून उमजून अशा प्रकारे वर्तन करायला सुरुवात करतो की चित्ताला मूढता नको, अक्षिप्तता नको। सारखा पैशाचा विचार, सारखा धंद्याचा विचार, सारखा प्रमोशनचा विचार, सारखा पदव्यांचा विचार, सारखा मानाचा विचार, सारखा सत्तेचा विचार, सारखा राजकारणाचा विचार, सारखा समाजकारणाचा देखील विचार, सारखा समाजाच्या उद्धाराचाही विचार, हे जे चळवळींचे विचार आहेत, या चळवळींच्या विचारापासून आपण दूर राहावं असं त्याला वाटायला लागतं आणि तशा प्रकारे तो त्याचं जीवन आखतो. अर्थातच मूढ जे चित्त असतं ते सात्विक कसं होईल, जे क्षिप्त चित्त असतं ते सात्विक कसं होईल असं तो पाहायला लागतो. म्हणून चित्तवृत्ती क्रमाने शुद्ध करत न्यायला लागतात आणि सात्विक शुद्ध देखील ज्ञानापर्यंत घेऊन जात नाही, तर सात्विक चित्त हे एकाग्र होण्यासाठी सुलभ जातं. म्हणून एकाग्रता सात्विक चित्ताशिवाय लाभत नाही, पण एकाग्रता ही परमेश्वर दर्शनाला पुरेशी नसते. म्हणून एकाग्र चित्त देखील म्हणजे कोणता तरी एकच विचार धारण करणं, मुळात विचार हाच अडथळा असल्यामुळं परमेश्वर प्राप्तीमध्ये ते एकाग्र झालेलं चित्त देखील थांबणं गरजेचं असतं, पण एकाग्र झाल्याखेरीज निरुद्ध होत नाही. म्हणून ते चित्त निरुद्ध होतं आणि जेव्हा निरुद्ध होतं तेव्हा त्याला संप्रज्ञात समाधीचा अनुभव येतो. याचाही एक क्रम दिलेला आहे, सवितर्क, सविचार, सानंद, सास्मित. म्हणजे सुरुवातीला सात्विक चित्त असेल, सात्विक विचार असतील तरी देखील त्याला तर्क लढवायला लागतो. ध्यानाला बसलेला आहे, चित्तवृत्ती एकदम निरुद्ध होत नाहीये, तर तो तर्क लढवतो की परमात्मा निर्गुण आहे, गुणरहित आहे, सगुण नाही. तो आकार रहित आहे, तो कुठल्याही इंद्रियांना व्यक्त नाही, असा तर्क लढवतो. पतंजलींच्या म्हणण्याप्रमाणे सांगतोय हे, पतंजलींचा ध्यानयोग काय हे सांगतोय. तो तर्क लढवतो, तो अलक्ष आहे म्हणजे लक्षित होण्यासारखा नाही, तो अधिष्ठानभूत आहे, अदृश्य आहे, तो जाणीव स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे जे तर्क आहेत, या तर्काला म्हणजे परमात्मा निराकार आहे, निराकाराचा तुम्ही तर्क करू शकत नाही. तुम्हाला आपल्याला नेहमी आकारात राहायची सवय असते, आपल्याला नेहमी आकाराचा विचार करता येतो, निराकाराचा नाही. या हॉलमध्ये तुम्ही आलात तर या हॉलचा जो आकार आहे हा आकार नकळत आपल्या ठिकाणी असतो आणि म्हणून आपण बाहेरच्या जगापासून या आकारापुरते सगळे एकत्र आलेले आहोत, या आकारामध्ये सगळे एकत्र आलेले आहोत. समजा इथल्या भिंती गेल्या, तुम्ही कल्पना नाही करू शकत आपण कसे बसणार सगळ्या जगापासून आयसोलेटेड. म्हणून तुम्ही घर बांधता, डिमार्केशन करता. आपल्याला आकाराची कल्पना आवडते, निराकाराची कल्पना करता येत नाही. म्हणून परमात्मा निराकार आहे, निराकाराबद्दल तर्क लढवता लढवता तर्क पांगळा होतो. परमात्मा अलक्ष आहे, तो लक्षित होत नाही, स्पर्शाला समजत नाही, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला पाहता येत नाही. अलक्ष वस्तूची तुम्ही कल्पना करू शकत नाही. तो अमूर्त आहे, त्याला व्यक्तता नाही, मूर्ती नाही. त्यामुळे यासंबंधी तर्क लढवता लढवता चित्तवृत्ती सूक्ष्म होतात आणि शुद्ध होतात. आणि तर्क करता करता तुम्ही अतर्क म्हणताना, अलक्ष म्हणताना, निराकार म्हणताना तुम्हाला काहीतरी समजतं आणि आनंद होतो किंवा सुख होतं. या सुखाला सवितर्क संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. ध्यानाच्या अनेक पद्धतींमध्ये चिंतन पद्धत आहे. चिंतन करत करत तुमचा तर्क मावळतो, पण हा तर्कवळण्यासाठी तर्क करणं हे गरजेचं असतं आणि मग तो मावळतो. ज्या क्रमाने परमात्मा तर्कांनी सुख देतो तशी प्रत्येक वेळेला तुमची भूमिका किंवा वृत्ती नसते, किंवा तर्क लढवताना तुम्हाला विचाराचा आधार घ्यायला लागतो आणि पुढे पुढे तुम्हाला इतकाच गणिती तर्क करून करण्याची गरज नसते, कारण तो तर्क एकदा पक्का झाला की तुम्हाला साधा विचारही पुरतो. मग तो अलक्ष्य कसा आहे, तो अदृश्य कसा आहे, तो अविकार कसा आहे, असा विचार करता करता देखील तुम्हाला एक सुख लाभतं. त्याला सविचार संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. या सुखाला तुमच्या चित्तवृत्ती या तर्क करता करता सुख देतात, विचार करता करता सुख देतात. पुढे तर्क आणि विचार इतका करावा लागत नाही. तुम्ही बसलात की थोडा तर्क थोडा विचार की सुख मिळायला सुरुवात होते किंवा आनंद मिळायला सुरुवात होते. तेव्हा प्रमुखतः सानंद संप्रज्ञात समाधी असं चित्तवृत्ती रमण्यासाठी त्या स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे आणि अशुद्धीकडून शुद्धतेकडे जाणं गरजेचं असतं. आणि त्या तशा जायला सुरुवात झाली की मग खूप तर्क न लढवता, खूप विचार न करता देखील थोड्या तर्कांनी थोड्या विचारांनी तो आनंदाशी समरस होतो. या सानंद संप्रज्ञात समाधीमध्ये आपण आनंदरूप आहोत, मी आनंदरूप आहे इथपर्यंत तो येतो, कारण परमात्मा तसाच मी. आनंद होतो मला परमात्म्याचं चिंतन करत असताना, आणि मी आनंदरूप होतो तर्क लढवताना देखील, विचार लढवताना देखील. आणि पुढं इतका तर्क, इतका विचार, इतका मी आनंदरूप आहे अशा प्रकारच्या चित्तवृत्ती याही न राहता फक्त आनंद आहे एवढी स्थिती राहते. त्याच्यातला मी देखील जातो, अस्मी भाव आनंदही जातो आणि अस्मी भाव राहतो. हा अस्मी भावामध्ये जे असणं, मी असणं, याच्यामध्ये आनंद हा गृहित असतो. अशा प्रकारे हे जे आपण आहोत आणि आपण परमात्मा स्वरूपच आहोत, आनंद स्वरूपच आहोत, अशा प्रकारे अस्मी भाव केवळ शिल्लक राहतो. याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं पतंजलींनी म्हटलेलं आहे. आणि हे सगळं घडतं पुढं मी आहे याच्यातला मी जो आहे तो न कळत जो चिंतनाला बसलेला आहे किंवा ध्यानाला बसलेला आहे किंवा नामस्मरणाला बसलेला आहे त्याला मीची अशी जाणीव असते, मी म्हणून एका देहाची जाणीव असते, न कळत असते. आणि तो मी निराकार निर्गुण निश्चल परमात्म्याशी तदाकार झालाय अशी न कळत जाणीव असते, पण एक देह जाणीव असते. ही जी किंचित असणारी मीपणाची जाणीव ही जाते. जेव्हा देहाची जाणीव जाते तेव्हा देह कुठं बसलेला आहे ती जाणीव जाते. स्थळ नाहीसं होतं, त्याच्याबरोबर काळ नाहीसा होतो, कारण काळ हा स्थळाबरोबर सुरू होतो. त्यामुळे मागचा क्षण, आत्ताचा क्षण, पुढचा क्षण अशा प्रकारच्या क्षणाची गणना ध्यानाला बसलेला असताना अर्धा तास झाला असेल असं जे साधकाला वाटतं, झाली असतील आता 40 मिनिटं, स्थळ असतो म्हणजे आपण असतो, देह असतो, अर्थात काळाची गणना असते, पण देहाची भावना गेली की काळाची भावना जाते। म्हणून स्थळ काळ विरहित, तसं स्थळ नसल्यामुळे दिशांचं भान देखील नसतं, कारण तिथं अस्मी भाव जर गेला तर दिशा गेल्या। जसं मी तुमच्याकडे पाहतो आहे आणि तुम्ही सगळे माझ्याकडे पाहत आहात आणि तुम्ही ध्यानाला बसलात तरी देखील तुम्हाला आपली पाठ कुठे आहे आणि आपण कोणाच्या सन्मुख बसलेले आहोत याचं भान असतं, पण देहाची भावना जर संपली तर दिशेची भावना संपते। समजते मी काय म्हणतोय ते? याला असंप्रज्ञात समाधी किंवा निर्विकल्प समाधी असं म्हटलं जातं। ही अत्यंत दुर्लभ आहे। आणि चित्तवृत्ती क्रमाने शुद्ध झाल्याखेरीज मूढ क्षिप्त या जाऊन कमीत कमी होऊन ध्यानाच्या वेळेला विशेष करून आणि इतर व्यवहारात देखील त्या सात्विक असणं ही गरजेची गोष्ट असते। सात्विक वृत्ती एकाग्र होते, एकाग्र वृत्ती निरुद्ध होते आणि निरुद्ध वृत्ती ही वृत्ती समजली जाते। जे आता चित्तवृत्ती नाही, चित्तवृत्ती नसणं, आपल्या मनात कोणताही विचार नाही हे विचाराला समजतं, ही वृत्तीच आहे। म्हणून समाधी देखील वृत्ती आहे। वृत्ती जशी येते आणि संपते तशी समाधी स्थिती देखील येते आणि तिचा लोप देखील होतो। निद्रा देखील एक प्रकारे वृत्ती आहे, जागृती वृत्ती आहे। निद्रा देखील येते आणि निद्रेतून आपण जागे होतो। आपलं सगळं ज्ञान वृत्तीजन्य आहे। मला इथं आता मुकुंदा दिसतोय, मला पंढरपूरची आठवण झाली, आपल्या शिबिराची आठवण झाली, समजा पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्याची आठवण झाली। का झाली? तर मुकुंदाला पाहिल्यानंतर एवढ्या वृत्ती माझ्या ठिकाणी जाग्या झाल्या। आता मुकुंदाला पाहिल्यानंतर हा मुकुंद आहे अशी वृत्तीच जर उठली नाही तर पुढचा जो सगळा प्रपंच आहे त्याचा लोपच होतो, तो निर्माणच होत नाही। ही जी असंप्रज्ञात समाधी आहे, या असंप्रज्ञात समाधीमध्ये वृत्तीच उठत नाही। एवढंच नव्हे तर अस्मी वृत्ती देखील नाहीशी होते। सर्वात कठीण म्हणजे मी ही वृत्ती जाणं कठीण राहतं। म्हणून ध्यानामध्ये तिथपर्यंत व्यक्ती पोचते की आता सगळं संपलं आणि केवळ आपण राहिलो, पण हा आपण राहिलो याच्यातला मी जाता जात नाही। ही सास्मित समाधी जी आहे, जे मी आहे या जाणीवेनी बाकीच्या सगळ्या जाणीव संपल्या, पण मी ही एकमेव जाणीव आता आहे, ही जाणीव जाता जात नाही। कधीतरी महद्भाग्यानी किंवा गुरुकृपेनी तीही जाते आणि केवळ आहे एवढं, म्हणजे मी आहे याच्यातला मी जाऊन केवळ अस्तित्व, निराकार अस्तित्व, अलक्ष अस्तित्व, निर्गुण अस्तित्व, असं शिल्लक राहतं। त्याच्या ठिकाणी त्यावेळेला आनंद नसतो, कारण आनंद होणं हे जला व्हायचं तर त्याला आपल्या स्वतःचा पत्ता नसतो। ती एक सुखद स्थिती असते, पण त्यावेळेला ती स्थिती भोगणारा तिथं वेगळेपणाने कोणी नसतो। असं धरा की एका विस्तीर्ण प्रदेशात तुम्ही आहात, सगळीकडे तुम्हाला निसर्गही दिसतो आहे, एका सुंदर उंच झाडाला तुम्ही पाठ टेकून बसलेले आहात, सभोवती सगळीकडे पाहता आहात, कुठं लांब जलाशय दिसतोय, त्याच्या पलीकडे डोंगर दिसतायत, शेती दिसतीये, तुम्ही झाडाला टेकून आहात असा तुमचा भाव आहे, आणि अचानक तुमच्या लक्षात आलं की हे सगळं एक आहे, डोंगर, जलाशय, शेत, पक्षी, तुम्ही ज्या झाडाला टेकून बसलेले आहात त्या झाडाचाच एक भाग, त्या दृश्याचाच एक भाग आहात, जणू तुम्ही आता नाहीच आहात, काहीच नाही, ते दृश्य पाहणाराही कोणी नाही, असं जसं कल्पनेनी मी तुम्हाला सांगतोय व्हावं तसं ध्यानामध्ये देखील हे अनुभवणारा कोणीच नाही, आता केवळ तिथं सुखच आहे, या सुखाला शांती म्हणण्याचा सर्वसाधारण प्रघात आहे, आपले सगळे जे मंत्र आहेत तेही ओम शांती ही शांती ही शांती ही पशी थांबतात, आता तिथं केवळ शांती आहे, याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात, असंप्रज्ञात समाधी असं म्हणतात। प्रश्न असा आहे की पतंजली महामुनी म्हणतात की चित्तवृत्ती क्रमाने शुद्ध होत होत प्रथम संप्रज्ञात समाधीला आणि नंतर असंप्रज्ञात समाधीला साधक प्राप्त होतो, हीच घटना ईश्वर प्रणिधानानी देखील होते असं पतंजली महामुनी म्हणतात। ईश्वर प्रणिधानात्वा म्हणजे वर सांगितलेल्या योगाखेरीज फक्त ईश्वराच्या भक्तीनी हेही होतं का असा प्रश्न आहे। असं लक्षात घ्या की जो सगळा ग्रंथ लिहितो एखाद्या शास्त्राकरता लिहितो त्या शास्त्रग्रंथ असतो, तो स्वतःचं सगळं प्रतिपादन एका सूत्रांनी उडून लावणं शक्य नाही। म्हणजे आता हा योग वगैरे बाजूला ठेवा, ईश्वराच्या भक्तीनी हेच होतं असं पतंजलींना म्हणायचं आहे का, तर तसं असेल का? जी व्यक्ती, जे ऋषी चित्तवृत्ती शुद्ध क्रमानी होण्याचं तत्वज्ञान सांगतात, ते आता हे सगळं बाजूला जाऊ दे, ईश्वर भक्ती करा म्हणजे सगळं होईल असं म्हणतील का? त्यांनी पूरक म्हणून सांगितलेलं आहे चित्तवृत्ती शुद्ध करण्याच्या साधना काय। मी मगाशी सांगितलं तसं तर्क, विचार, आणि मग नंतर तर्क आणि विचाराने मिळणारा आनंद आणि त्याच्यानंतर केवळ अस्मिभाव आणि तो अस्मिभावही निघून जाणं, ही घटना सर्वांना जमेल का? जमेल, हे त्याचं उत्तर आहे पतंजलींच्या पक्षी। मी आता जे ध्यानाच्या अंगाने तर्क, विचार, सानंद, सास्मित असं सांगितलं ते कोल्हटकरांनी नामस्मरणाच्या अंगाने लिहिलेलं आहे, त्यांनी ध्यानाच्या अंगाने लिहिलेलं नाहीये, कारण त्याच्याकरता ध्यान करायला लागतं, म्हणून त्यांनी असं म्हटलंय की राम असं जर म्हटलं तर तर्क लढवायला लागतो की राम म्हणजे आपला भाऊ नाहीये, आपला मामे भाऊ मावस भाऊ नाही, राम म्हणजे दशरथाचा राम जो देव म्हणून ओळखला जातो, तो राम हा परमात्मा आहे असा तर्क लढवायला लागतो असं ते म्हणतात नामस्मरण करताना, आणि तो परमात्मा आहे त्याची लक्षणं काय याचा तर्क करायला लागतो तेव्हा सुख होतं असं ते म्हणतात। मग पूजा करतानाही तसा तर्क लढवायला लागतोच की ज्यांची मी पूजा करतो आहे त्या प्रतिमा आहेत, त्या प्रतिमा ज्यांच्या आहेत ते गेलेले आहेत, पण त्यांच्या प्रतिमा आहेत आणि त्यांच्या प्रतिमा तेच आहेत या भावानी मी पूजा करतो आहे. अर्थात मी ज्या रामाची पूजा करतो आहे तो राम जरी सहस्र वर्ष पूर्वी होऊन गेलेला असला तरी मी पूजा करतोय त्या मूर्तीत तो आहे असा तर्क लढवायला लागतो. पण हे भक्ताला अजिबातच पटणार नाही एवढा तर्क लढवणं, पण सुरुवातीला कळत न कळत असा तर्क लढवल्याखेरीज त्याच्या ठिकाणी तो राम आहे अशी भावना निर्माणच होणार नाही. होईल का सांगा? म्हणून सवितर्क. मग प्रत्येक वेळेला असं म्हणायला नको की राम म्हणजे दशरथाचा राम, मग ती आकाशवाणी झाली म्हणून तो विष्णूचा अवतार, तो विष्णूचा अवतार आहे म्हणून परमात्मा, मग भगवंतांनी काय परमात्म्याचं वर्णन केलंय, एवढं तर्क लढवायला लागणार नाही. पण थोडा विचार कामाला येईल आणि पुढं नाम घेत असताना तितका तर्क तितका विचार न करता देखील सुख होईल. पूजा करताना देखील तितका तर्क तितका विचार न लढवताना सुख होईल असं प्रत्येक साधनेत जायला लागतं. ध्यानामध्ये जायला लागतं, भक्तीमध्ये जायला लागतं, सगळीकडे जायला लागतं. पतंजली महामुनी कुठल्या विशिष्ट साधनेचा निर्देश करत नाहीत, ते चित्तवृत्ती शुद्ध व्हायला पाहिजे एवढं सांगतात. पण भक्ती किंवा ईश्वर प्रणिधान किंवा ईश्वराला मान यांनी बहुतांश लोक चाललेले असल्यामुळं ईश्वर प्रणिधानामध्ये देखील हेच करावं असं ते म्हणतात. म्हणून हे वरचं सगळं त्यांचं म्हणणं ईश्वर प्रणिधानामध्ये बसवून ते करावं असं पतंजलींचं म्हणणं आहे. म्हणून त्याच्या पुढचं सूत्र आहे तत् जपस तदर्थ भावनम, त्याचा जप करावा आणि त्याच्याशी आपण एकरूप आहोत अशी भावना करत जप करावा. मग ही भावना करणं सुरुवातीला तर्क असतो, मग विचार असतो, मग तो विचार आनंद देतो, मग राम राम म्हणता रामची होईजे म्हणजे साचमित भावावर तो येतो आणि आपण राम आहोत याच्यातला आपण जाऊन केवळ राम शिल्लक राहतो. हीच घटना ईश्वर प्रणिधानाने प्राप्त होते असे पतंजलींना सांगायचे आहे ना. म्हणजे वर सांगितलेला साधनेला हा पर्याय आहे का? तर हा पर्याय नाही, तर हे वर सांगितलेल्या साधनेला करस्पॉन्डिंग आहे, त्याला मदत करणारं आहे. ते तुमच्या साधनेत कसं बसवायचं याचा विचार ईश्वर प्रणिधानामध्ये देखील तुम्ही करू शकता असं पतंजली महामुनी म्हणतात. म्हणून वर सांगितलेल्या साधनेला पूरक साधना म्हणून ईश्वर प्रणिधान आहे. कधी कधी हे प्रश्न फार चांगले असतात आणि विचाराला अतिप्रवृत्त करतात, यांनी आपला परमार्थ विचार खूप पक्का होतो. हा डॉक्टर, बरं झालं कोणीतरी असं मध्ये विचारणार असेल तर मला फार बरं वाटतं. त्यांना माईक देता का? इथं विचारा, कारण परदेशातही लोक ऐकतायत, परगावात देखील लोक ऐकतायत. ऐकतायत नाही, नुसतं पाहतायत.
म्हणजे विचार क्षीण होत जातात, पण तरी मधून मधून विचार येतात, एकाग्र होतं असं होत जातं. आणि मग नंतर मग जरी विचार येत असला तरी अशी काही काही वेळा क्वचित, म्हणजे दररोज नाही, पण मधून कधीतरी म्हणजे आता कधीतरी सांगता येत नाही पण कधीतरी रेअरली एकदम शांती वाटते आणि विचार बंद होतात आणि विचारही नको वाटायला लागतात म्हणजे आले थोडेसे येतात आणि त्याची बीजे यायला लागतात आणि मग क्वचित कधीतरी म्हणजे एकदम रिलीज झाल्यासारखं होतं म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला भूमा होतं एकदम ते आणि भूमा झालं तर सगळं व्यापक झाल्यावर अगदीच एकदमच ज्याला रिलीज फिनॉमिनॉन असं होतं म्हणजे एकदमच रिलीज म्हणजे काही विचार नाही काही नाही काही नाही आणि रिलीज झाल्यासारखं होतं पण ते फार क्वचित होतं आणि इतर वेळेला मग ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो ते चुकीचं असतंच कारण प्रयत्न केला की मग ते अडकतं परत त्याच्यामध्ये आणि मागे येतो आपण म्हणजे पण हा भूमाचा अनुभव हा क्वचित येतो म्हणजे मग हा भूमाचा म्हणजे निरुद्धच विचार का
हा जो व्यापकाचा अनुभव येतो अर्थात पतंजलींच्या या सगळ्या निरूपणात आणि ईश्वर परिणिधान म्हटलेलं आहे त्याच्याबरोबरीने अजून एक ध्यानाची पद्धत आहे जी आता डॉक्टर प्रश्न विचारत असताना माईक हातात घ्यायच्या आधी ते म्हणत होते विचाराकडे साक्षीत्वाने पाहताना मग विचार कमी होतात नाहीसे होतात असं ते सांगत होते तर विचार बघा डॉक्टर विचार निरुद्ध होण्यासाठी देखील विचार शुद्धी गरजेची असते विचार शुद्ध झाल्याखेरीज निरुद्ध होत नाहीत म्हणून आपल्या ध्यानामध्ये अशा प्रकारे म्हणजे क्रमानी विचार शुद्धी हा विचार थेट सांगितलेला नसला तरी देखील आपल्या सगळ्यांना असा अनुभव येतो की जेव्हा तुम्ही दमलेले असता झोपाळलेले असता म्हणजे मूढ चित्तवृत्ती असतात तेव्हा ध्यान होत नाही ध्यानामध्ये स्वैर विचार उठणं विचार अजिबातच आवरता न येणं झोपही लागणं अशा घटना घडतात विचाराकडे साक्षीत्वाने पाहता येत नाही ध्यानामध्ये जेव्हा मी मगाशी सांगितलं तसं सत्ता संपत्ती जमिनी जसे कांदे बटाटे डोक्यात भरावे तशा काम कामना असं भरलेलं असेल तरी देखील विचार अजिबात आवरता येत नाहीत त्याचं साक्षी राहता येत नाही असा अनुभव येतो पण विचाराचं जेव्हा तुम्हाला साक्षी राहता येतं त्यावेळेला मूढता आणि क्षिप्तता कमी झालेली असते पतंजलींच्या म्हणण्याप्रमाणे विचाराची शुद्धी घडायला सुरुवात झाल्याखेरीज शुद्धी झाल्याखेरीज विचार आवरताच येत नाहीत ते काही एक विक्षिप्त झाल्याखेरीज विचार आवरले जाऊ शकत नाहीत असं होतं आणि असे आवरत असताना मग पुढं काय होतं ते तुम्ही सांगताय की कधी कधी ते चांगले आवरले जातात आणि मग अगदी कमी विचार असतात तरी साक्षीत्वाने पाहत असताना विचार सगळे संपले असं वाटतं आणि अचानक पाहणारा देखील आता नाहीये आणि केवळ काही व्यापक आहे असं वाटायला लागतं पण हा अनुभव क्वचित येतो असं ते म्हणतात हा क्वचितच येत असतो हा पूर्णतेचाच अनुभव असतो हा अनुभव प्रत्येक वेळेला आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपल्या अंतःकरणाला आपल्या चित्ताला आपल्या अहंतेला देखील थोडा थोडा बदलतो बरं का तिथं स्पर्श होऊन मागं आलेला त्याच्या चित्तावर अंतःकरणावर त्याचा काही एक संस्कार उमटतो आणि कालांतराने हळूहळू तो संसारापासून आपण अलिप्त आहोत देहापासून आपण अलिप्त आहोत आत्म्याचं सुख हे खरं सुख असे खरेखुरे विचार मनात वागवतो हे फक्त जातात कधी की या अनुभवाला विसंगत असं बिनदिक्कत परत जर तसंच वर्तन तो करत असेल तर ध्यानात कमावलेलं कर्मात गमावतो आणि बऱ्याच साधकांचं तसं बऱ्याच म्हणजे कित्येक साधकांचं तसं होतं की ध्यानातलं ध्यानात व्यवहारात स्वार्थ पाहिजेच व्यवहारात थोडा लोभ पाहिजेच असा तो संतांसारखं किंवा साधूसारखं वर्तन करू शकत नाही त्यांनी ठरवलेलं असतं. तुकाराम महाराजांसारखं धैर्य तर फार कमी जणांचं, पण आपल्या जीवनावर प्रयोगच करत नाही असं असल्यामुळं त्याची प्रगती होते पण मग खूप हळूहळू होते. पण हा जो तुम्ही म्हणताय की एकदम व्यापक काही शिल्लक राहिलं, भूमा म्हणजे व्यापक जे आपणही नाही पण काही आहे अशी स्थिती राहिली, हा फार सुखद आणि चांगला अनुभव. हा अनुभव दीर्घकाळ जर टिकला तर त्यालाच असंप्रज्ञात समाधी असं पतंजली महामुनी म्हणतात.
असं वाटतं की हा अनुभव घेता घेता आता समजा 1.5 तास होऊन गेलेला आहे, आणखीन 2 तास बसावं, आणखीन 1.5 तास बसावं, कारण हा भूमाचा अनुभव असा घेत राहा.
आणि काही वेळेस समाधी ही उतरते, म्हणजे एक वेळ अशी येते की ध्यानातून उठावं असं साधकाला वाटतं, चांगलं ध्यान झालं आता बास असं त्याला वाटतं, कारण ती वृत्तीच खाली येते. असं होऊ शकत नाही की आता हा अनुभव घेऊन तास बसलो आता 2 तास 3 तास 4 तास आता असंच बसून राहू असं जनरली होत नाही. 10-15 मिनिटं ठीक आहे ते ठीक
आहे, ही का मिळत नाही आहे, मिळालीच पाहिजे ही, आणि दरवळा तर मिळत नाही.
आपल्या आपल्या विचाराच्या शुद्धतेचाच हा परिपाक असतो, शुद्ध चित्तच एकाग्र निरुद्ध होऊन समाधीला प्राप्त होतो. जेव्हा मिळत नाही आणि का मिळत नाही असं वाटतं तेव्हा आपल्या आपल्या ठिकाणची चित्तशुद्धी त्या वेळेपुरती त्या तेव्हा असणारी आपली योगभूमी, म्हणजे आपण ध्यानाला बसतो त्या स्थितीला योगभूमी असंच म्हणतात, तर ती जर नीट नसेल तर जरा पंचायतच होते मग. नाही आदल्या दिवशी घरात वादविवाद झाले असतील, नाराजी असेल, काही घटना घडलेल्या असतील, आजारपणं चालू असतील, वेगळ्या वेगळ्या याचे जर सावट मनावर असतं, चित्तवृत्ती तेवढ्या निर्मळच नसतात, त्यामुळे इथपर्यंत आपण जाऊच शकत नाही असं होतं. आपली बरी वाईट कर्म त्याचे संस्कार असतात, त्यामुळे योगभूमी चांगली म्हणून ती चांगली करून घ्यावी शक्यतो. ध्यानाच्या सुरुवातीला जे सांगितलेलं आहे की आपण थोडा वेळ निर्विचार बसावं, 1 मिनिट 2 मिनिट तरी विचार उठू न देता, मग त्या निर्विचार चित्तामध्ये आपल्या ठिकाणी कामना नाहीयेत असा संकल्प करावा, आपण देह नाही आहोत असा संकल्प करावा, मग सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं असा संकल्प करावा, मग सर्वात मोठा उपकार आपल्या जीवनावर ज्यांनी केलेला आहे त्या सद्गुरूंचं स्मरण करावं, त्यांची छोटीशी पूजा करावी, यांनी चित्तवृत्ती सात्विक होतात.
पण त्या स्थितीपर्यंत गेल्यासारखं वाटतं, म्हणजे खूप शांत होतं,
चांगलंय,
विचार कमी होतात काही काही वेळेला.
म्हणजे तुम्ही जे सांगताय ना ते तुमच्याकडून अपेक्षितच आहे, कारण मी जितका जुना आहे ना, तुम्हाला हे डॉक्टर प्रयाग आहेत, तर मी जुना म्हणजे स्वामीजींकडे येण्याच्या दृष्टीने म्हणतोय, तितके हे जुने आहेत. मला असं वाटतं मी 76 साली जायला लागलो, तुम्ही कधीपासून 88 पासून, म्हणजे आता 30 वर्ष झाली. तर हे अपेक्षितच आहे तुम्ही असं म्हणणं की हा अनुभव आता मला येतो, टिकत नाही हे ठीक आहे, पण येतो, मधून अधून मी त्या अनुभवाला स्पर्श करतो. कारण सुरुवातीला व्यक्ती म्हणते की मला ध्यान जमत नाही, आणि 30 वर्ष झाली तरी ध्यान जमत नाही, 40 वर्ष अजून काहीच नाही, मनच आवरलं जात नाही, हे मला फार कळतच नाही की यांना कसं उत्तर द्यावं. तर तुमच्यासारखी व्यक्ती समोर आली की बरं वाटतं.
नाही पण फारच क्वचित होतं, आणि त्यावेळेला काय होतं,
क्वचितच होतं,
आणि त्यावेळेला येण्यासाठी खटपट करावीशी वाटते असं होतं, आणि प्रयत्न करावं वाटतं,
तसंच करत राहा.
नाही पण त्यामुळे विचार जे क्षीण जे झालेले असतात त्याची बीजं यायला लागतात, पण ती बीजं आपोआपच जातात, म्हणजे एका क्षणात जातात बीजं यायला लागतात आणि क्षणात जातात.
आणि दुसरं काय होतं की विचार उठले तरी परत ते क्रमाने लीन होऊन जाणं अशी 2-4 आवर्तनं ध्यानामध्ये होतात. समाधान पूर्ण झालं ते बिघडलं, परत विचार उठायला लागले, परत ते आवरण्यासाठी साक्षीत्वाचा अभ्यास आपण करायला सुरुवात केली, ते आपोआप नाहीसे झाले, परत आपण व्यापकाशी समरस झालो, परत विचार उठायला लागले, अशी दोन चार आवर्तनं झाल्यावर मात्र हे ध्यान बास अशी वृत्ती उठते आणि तुम्ही ध्यान संपवता असं घडतं.
नंतर मग ते झाल्यानंतर थोडा वेळा मी मग अशी गमतीशीर सांगतो की एखादं एक असं म्हणलं की पत्नी तुम्हाला मला विचारायला लागली की तुम्हाला काय हवंय किंवा काय खायचंय वगैरे किंवा काय, तर मी म्हणालो तुम्हाला बोलू शकत नाहीये मी म्हणे.
अशी पत्नी चिडते
नाही चिडत नाही पण
नाही ना. आमच्या घरी बऱ्याच वेळेला असं होतं की आम्हीच यांच्याशी बोलायला जावं, यांनी आपलं नुसतं हो हा म्हणून उत्तरं द्यावीत.
आणि बराच वेळ गेल्यानंतर मग थोडा वेळ म्हणजे 10-15 मिनिटं गेल्यानंतर मग बोलावंसं वाटायला लागतं.
मस्त
अशी
बरोबर
आहे, क्वचित होईल
सगळं हे सांगताय ते अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, असंच होत असत. हो
खरंपासून कारण कधीपासून प्रश्न विचारायचा होता पण तो कसा मांडावा हे समजत नव्हतं. आता तुम्ही जे सांगितलं की मूढतेपासून आपण जे निर्विकल्प समाधीपर्यंत जातो, तर ती निर्विकल्प समाधी लागल्यानंतर त्यातून बाहेर पडणं कठीण होतं का? म्हणजे पहिल्यांदा ती लागायला पाहिजे, ती लागली तर खूपच छान आहे, म्हणजे ते अजून कधी झालेलं नाहीये. तुम्ही थोडक्यात त्याचं आता उत्तर दिलं पण एक भीती वाटते की आपण ध्यानाला बसलो आणि आपण समाधीत गेलो आणि त्यातून बाहेर जर पडता नाही आलं आपल्याला तर काय, अशी एक भीती वाटते म्हणून विचारतो.
नाही असं कधीही होत नाही.
नाही
म्हणजे परमार्थाच्या लिखित इतिहासामध्ये रामकृष्णांना तोतापुरी महाराजांनी स्पर्श केला, भ्रुकुटी मध्यापाशी टोचला दगड त्यांना अणुकुचीदार आणि ते समाधी स्थितीत गेले आणि 3 दिवसांनी खाली आले. तर एकूण आपल्या जीवनाचा विचार केला तर अगदी रामकृष्णांनी एवढे जरी आपण राहिलो तरी 3 दिवस म्हणजे काहीच नाही. खाली आले, खाली येते ती
म्हणजे अशी लागली तर चांगलंच आहे, खाली नाही तरी हरकत नाही, कधी लागत नाही.
मग कशाला घाबरता?
मला फक्त हा मांडता येत नव्हता प्रश्न, पण आज तुम्ही सगळं मूढतेपासून निर्विकल्प गेल्यामुळे मला ते प्रश्न विचारता आला. तो नाहीतर कसा विचारावा याची जरा थोडस समजत नव्हतं.
मी तुम्हाला सांगतो की ऑपरेशन थिएटरमध्ये अनास्थेटिस्ट भूल द्यायला इंजेक्शन देताना पेशंट उठून बसला आणि म्हणाला की माझी जागी झालेली कुंडलिनी शक्ती तुम्ही मला भूल दिल्यानंतर कायमची निद्रिस्त होणार नाही ना, असं मी विनोद वाचलेला होता व्यंगचित्र. तर असं ते आलं आणि कुठल्याही गेलं असंही होत नाही. आणि हा ही जी गोष्ट आहे ही म्हणजे ध्यानाची गोष्ट हे जीवन जगण्यासाठी आहे. म्हणजे ते आता तसाच बसला आणि तसाच बसून काष्ठवत होऊन गेला असं कधीही होत नाही. जीवन जगण्यासाठी परमार्थ कला आहे, म्हणजे कर्म करण्यासाठी योग्य बोध व्हावा म्हणून भगवद्गीता आहे, ध्यानाला बसण्यासाठी नाही, केवळ कर्म करण्यासाठीही नाही, केवळ ज्ञानपूर्वक संन्यास घेण्यासाठीही नाही, जीवन जगण्यासाठी जीवनाचं शास्त्र म्हणून परमार्थ आहे. असं असल्यामुळं ध्यान देखील जीवनाचं शास्त्र पुढे कर्म करायची. मला कोणी विचारतं की आता मी रिटायर कधी होऊ, म्हणजे त्याच्या त्यात वय आणि सगळं पाहून मी नको म्हणतो. याचं कारण जीवन जगण्यासाठी परमार्थ आहे, रिटायर होण्यासाठी नाही, संन्यास घेण्यासाठी नाही, बाजूला होण्यासाठी नाही. परमार्थ असं सांगतो की कुर्वन नैवेह कर्माणि जिजी विषय शतम समाहा. पण तरी देखील स्वामीजी असं म्हणायचे की आता किती 70 वर्षाचं वय झालं, आता किती पैशाच्या मागे धावणार, असंही स्वामीजी म्हणायचे. म्हणजे रिटायर होण्याचं एक वय आहे, नाही असं नाहीये. पण कर्म करणं हे कर्म करत करतच सगळा परमार्थ हा जीवनाला विन्मुख नाहीये, सन्मुख आहे. म्हणून परमार्थ विवाह करू नका असं शिकवत नाही, नोकरी करू नका असं शिकवत नाही. ध्यान करायचं म्हणजे इतर सगळ्या जीवनाकडे पाठ फिरवायची असं शिकवत नाही. असं असल्यामुळं परमार्थाच्या एकूण विचारातच तो उठणं, जसं तू उठ आणि युद्धाला सज्ज हो असं भगवंत म्हणतात, तसं ध्यानातूनही उठणं आणि त्या बोधाने कर्म करायला सज्ज होणं हे अपेक्षित आहे. असं असल्यामुळं निर्विकल्प समाधी जरी तुम्हाला लागली तरी उतराल तुम्ही त्याच्यातून, याच्यात काही शंका नाही. नाही नाही, बरोबर आहे. तुम्ही हो
ओम म्हणून ती समाधी भंग करावी लागते,
करावं लागतं असं कधी कधी
वाचलेलं आहे म्हणजे.
पण तसं जर एखाद्या वेळेला केलं नाही ना तरी तो जागा होणार असतो. लोकांना घाई असते त्याला जागा करायची. स्वामीजींना असं उठवायला लागलं, ते नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये बसले आणि त्यांना आजूबाजूचं काहीच जाणीवच संपली. त्या मठामध्ये मलाही तसाच अनुभव आला, मलाही निर्विकल्प समाधीचा अनुभव आला. म्हणजे तेव्हा पाहणारे असं सांगतात की माझ्या तोंडावर माशा बसलेल्या होत्या, हातावर माशा बसलेल्या होत्या. मला अगदी कुठेतरी दूर ही घटना घडतीये, म्हणजे बधीर त्वचा झाल्यावर जसा स्पर्श असतो तसा किंचित थोडासा त्याचा स्पर्श जाणवत होता, तोही मधून अधून मी विसरत, मलाही उठवायलाच लागलं. पण स्वामीजींना ओम ओम असं म्हणून हलवून सरलाताईंनी उठवलं, हलवून उठवलं, कारण एसटीची वेळ झालेली होती. परत पुण्याला यायचं होतं म्हणून उठवलं. एकदा त्यांना असं झालं, सत्यदेवानंद सरस्वती आलेले होते त्यांच्या घरी आणि प्रवचनानंतर स्वरूपानंदांनी सांगितलेलं ध्यानाबद्दल किंवा एखाद्या अभंगाबद्दल, तो हे प्रेम स्वरूप गुरुवर मध्ये लिहिलेलं आहे, तर असं त्यांचं बोलणं झालं आणि दोघं ध्यानाला बसले आणि सत्यदेवानंद ठराविक वेळ झाल्यावर उठले आणि हे उठेनातच. ते बाहेर गॅलरीत येरझाऱ्या घालायला लागले कितीतरी वेळ, मग स्वामीजींना कानात ओम ओम असं म्हणून उठवलं. ते अशा करता उठवलं की आता रात्र बरीच झालेली होती, सत्यदेवानंदांनाही निरोप द्यायचा होता, झोपायची वेळ झालेली होती आणि एकूण तारतम्य पाहिलं तर उठवणं गरजेचं होतं, म्हणून स्वामीजींना उठवलं. पण समाधीतून समाधी खाली येते आणि समाधीतून व्यक्ती जागी होते. बरं झालं या प्रश्नाच्या अनुरोधाने तुम्ही हे विचारून घेतलं. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा मला जास्त आवडणारा कार्यक्रम, बरं का, सत्संगाचा कार्यक्रम, की याच्यामध्ये तुम्ही मोकळेपणाने थोडं धैर्य दाखवायची गरज असते, पण आपल्या मनात जे आहे ते जरूर विचारलं तर इथल्या इथं इंटरॅक्टिव अशी गोष्ट घडली तर खरी सत्संग. म्हणून तशा प्रकारे जर ते झालं तर फारच, म्हणून तुम्ही विचारलं ते फार चांगलं झालं.
ते वारुळ वगैरे झालं हे म्हणजे असं निर्विकल्प समाधीतच म्हणजे पुढच्या
या सगळ्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवावा आणि त्याच्यात जास्त तर्क नाही लढवायचा. खूप साधना केली असा त्याचा अर्थ घ्यावा, झालंही असेल म्हणावं, पण नसेल असंही एखाद वेळेला असू शकतं. वारूळ झालं आणि मग त्या मुंग्या आत बाहेर करत होत्या, नातून रामनाम येत होतं, हे थोडं आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आहे. आपल्या पुराणांमध्ये आणि जुन्या ग्रंथांमध्ये अशी खूप वर्णनं आहेत की मी ती श्रद्धेनी वाचतो आणि त्याच्यावर तर्क लढवून ती नाही म्हणत नाही. पण तर्क लढवायला गेलो तर माझी जरा बुद्धी विचित्र आहे, मी नाही या तर्कापर्यंत देखील येण्याची शक्यता असते, त्यामुळे मी ते टाळतो आणि म्हणतो की हे सगळं खरं आहे असं मी धरतो. जसं वाल्मिकींनी विश्वामित्रांनी 1000 वर्ष लोह काष्ठ भक्षण करून तप केला। स्वामीजींना विचारलं हे कसं शक्य आहे, लोह काष्ठ भक्षण बरोबर आहे ना, मी म्हणतोय ते असा शब्द आहे ना, लोह पिष्ठ म्हणजे लोखंडाचं पीठ खाऊन 1000 वर्ष तप केलं, आधी 1000 वर्ष आयुष्यच कसं असेल, जसं चांदव 1400 वर्ष कसे जगले तेव्हा सगळेच लोक 100 असतात, मग ते फार मोठे योग सामर्थ्य होतं, खूप दीर्घ जगलेले होते एवढा अर्थ घ्यावा मनात, पण प्रत्यक्षात असं कधीही म्हणू नये की चांगलं शक्यच नाही 1400 वर्ष जगणं आणि वितंडवाद गाळणं असं कधीही करू नये असं मी माझ्यापुरतं सुरक्षित समजतो। म्हणून हे मी स्वगत बोलतोय, चांगदेव 1400 वर्ष जगले अशी माझी श्रद्धाच आहे असं मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी आहेत तशा स्वीकाराव्यात, आपल्या जीवनात काय फरक पडतो, काही नाही ना फरक पडत, असं असल्यामुळे या गोष्टींशी वितंडवाद मात्र कधी करू नये असं मला वाटतं। त्याच्याऐवजी विश्वामित्रांनी फार प्रचंड तप केलं हे आपण मान्य करावं एवढं आपल्याला समजावं। लोहपिष्ठ वगैरे काय असेल ते आपल्याला माहीत नाही, तेव्हा एखादं काहीतरी सात्विक पदार्थही असेल। आपल्याला काही माहिती नाही त्याबद्दल। चला मजा आली, एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी नारायण। हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि।